genimandi.com podcast.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यामध्ये देश पातळीवरील कार्यशाळा संपन्न. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना आणि देश पातळीवर साखर उद्योगाच्या विकासाकरिता कार्यरत असणारी संस्था शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्यामार्फत संयुक्तपणे कंडेन्सेंट ट्रीटमेंट या विषयावर दिनांक 22 जानेवारी 2020 रोजी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कारखान्याचे अध्यक्ष श्री पांडुरंग राऊत, स्टाईचे अध्यक्ष श्री संजय अवस्थी, स्टाईचे उपाध्यक्ष श्री अनुप केशरवाणी आणि श्री पी के बेलसरे तसंच कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डी एम रासकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कारखान्याचे अध्यक्ष श्री पांडुरंग राऊत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या ठिकाणी कंडेन्सेंट ट्रीटमेंट या महत्वपूर्ण विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल स्टाई या संस्थेचे आभार व्यक्त केले. गेल्या 15 वर्षांपूर्वी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची सुरुवात झाली. सुरुवातीस कारखाना 1000 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा होता. वेळोवेळी योग्य निर्णय घेत आम्ही आज रोजी कारखाना 5000 मेट्रिक टन प्रतिदिन, 10 मेगावॅट पॉवर प्रोजेक्ट, 30,000 लिटर प्रतिदिन डिस्टिलरी क्षमता आहे आणि एका अर्थानं कारखान्याचं रूपांतर शुगर कॉम्प्लेक्समध्ये झालेलं आहे. तसंच भविष्यात कार्बन डायऑक्साईड आणि बायोगॅस बोटलिंग प्लांटची उभारणी करणार असल्याचं सांगितलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय साखर उद्योगाची विशिष्टता टिकवून ठेवणं, साखर उद्योगास स्थैर्य प्राप्त होण्याकरिता तसंच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण साखरेचं आणि इतर उपपदार्थांचं उत्पादन करणं याकरिता आपण सर्वांनी कार्यरत राहणं गरजेचं आहे. कारखाना नेहमीच नवनवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करत आहे. कंडेन्सेंट ट्रीटमेंट प्लांट आमच्या कारखान्यामध्ये असल्यानं स्टाईद्वारा या सेमिनारकरिता आमच्या कारखान्याची निवड केली आहे. सदर कार्यशाळेकरिता स्टाईचे अध्यक्ष श्री संजय अवस्थी, स्टाईचे उपाध्यक्ष श्री अनुप केशरवानी आणि श्री पी के बेलसर आवर्जून उपस्थित राहिले आहेत. त्यांचे कारखान्यांच्या वतीनं आभार व्यक्त केले. स्टाईचे अध्यक्ष श्री संजय अवस्थी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की साखर उद्योगास आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं याकरिता स्टाई नेहमीच कटिबद्ध आहे. नवनवीन टेक्नॉलॉजी साखर उद्योगास माहीत व्हाव्यात, नवनवीन टेक्नॉलॉजी अवलंब होण्याकरिता अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. अल्पावधीतच श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचं रूपांतर शुगर कॉम्प्लेक्समध्ये झालं याचं संपूर्ण श्रेय कारखान्याचे अध्यक्ष श्री पांडुरंग राऊत आणि सर्व संचालक यांना जातं. सदर कार्यशाळेचं आयोजन इतक्या उत्कृष्ट प्रकारे केलं याबद्दल कारखान्याचे आभार व्यक्त करण्यात आले. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डी एम रासकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी आणि स्टाईचे काउन्सिल मेंबर यांचं स्वागत केलं. स्टाईमार्फत संशोधन आणि तपासणी टीम तयार करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 5 विषय निवडले गेले आहेत. त्यामधील एक विषय म्हणजे एन्झाईमची ट्रीटमेंट आणि एन्झाईमचा वापर करून पाण्याचा पुनर्वापर. पाण्याच्या पुनर्वापरामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना अग्रेसरपणे कार्यरत असल्यानं सदर कार्यशाळेकरिता कारखान्याची निवड करण्यात आली असल्याचं सांगितलं. या कार्यशाळेच्या निमित्तानं पाणी हा विषय एका वेगळ्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. डिस्टिलरी उत्पादनाच्या प्रक्रियेत मुख्यत्वे करून पाणी हा अत्यंत महत्वाचा घटक असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. डिस्टिलरी उत्पादन घेताना उत्पादन घेतल्यानंतर 0 प्रदूषणाच्या दृष्टीनं वेस्टेजवर प्रक्रियाद्वारे त्यामधील पाणी संकलित करून त्याचा पुनर्वापर कसा करता येऊ शकतो आणि त्याकरिता लागणारं केमिकल तसंच योग्य तंत्रज्ञानाचा वापर याबाबत उपस्थितांना प्रत्यक्ष माहिती घेता आली. डिस्टिलरीमधून निघणाऱ्या स्पेंट ओशवर प्रक्रिया करून त्यामधील पाणी वेगळं काढणं आणि त्याचा पुनर्वापर करणं याकरिता खूप पद्धती कार्यरत आहेत, परंतु त्यामधील कोणती पद्धत सर्वात जास्त फायदेशीर आहे हे माहीत होण्याकरिता ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरली. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर उभारल्या गेलेल्या भारतामधील आगळ्या वेगळ्या प्रकल्पाची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली, तसंच सदर प्रकल्पास प्रत्यक्ष भेटही देण्यात आली. सदरच्या कार्यशाळेकरिता बहुसंख्येनं साखर उद्योग, रिफायनरीज आणि डिस्टिलरी प्रकल्पामधील अधिकारी सहभागी झाले होते. कारखान्याचे कार्याध्यक्ष श्री विकास रसकर, उपाध्यक्ष श्री बबनराव गायकवाड आणि संचालक श्री अनिल भुजबळ, श्री किसनदादा शिंदे, श्री योगेश ससाणे तसंच सरव्यवस्थापक श्री प्रकाश मते सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. कार्यशाळेचं सूत्रसंचालन स्टाईचे जनरल सेक्रेटरी श्री अमित खट्टर यांनी केलं.